एस्तेर अध्याय एक। अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीत अहश्वेरोश राजा भारत देशापासून कुश देशापर्यंतच्या 127 प्रांतावर राज्य करत होता। असे झाले की त्या दिवसात शुशन या राजवाड्यातील राजासनावर राजा अहश्वेरोश बसला होता। आपल्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी त्याने आपले सर्व प्रधान आणि सेवक यांना मेजवानी दिली। पारस आणि माध्य या प्रांतामधले सैन्याधिकारी आणि सरदार त्याच्या समोर उपस्थित होते। त्यांना त्याने पुष्कळ दिवस म्हणजे 180 दिवस पर्यंत आपल्या वैभवी राज्याची संपत्ती आणि आपल्या महान प्रतापाचे वैभव त्याने सर्वांना दाखविले। जेव्हा ते दिवस संपले तेव्हा राजाने 7 दिवस पर्यंत मेजवानी दिली। शुशन राजवाड्यातील सर्व लोकास लहानापासून थोरापर्यंत होती। ती राजाच्या राजवाड्यातील बागेच्या अंगणात होती। बागेच्या अंगणात तलम सुताचे पांढरे व जांभळे शोभेचे पडदे टांगले होते। हे पडदे पांढऱ्या जांभळ्या दोऱ्यांनी रुपयाच्या कड्यांमध्ये अडकवून संगमरवरी स्तंभाला लावले होते। तेथील मंचक सोन्या रुपयाचे असून तांबड्या पांढऱ्या व काळ्या संगमरवरी पाषाणांच्या आणि इतर रंगीत मूल्यवान खड्यांच्या नक्षीदार फरशीवर ठेवले होते। सोन्याच्या प्याल्यातून पेय पदार्थ वाढले जात होते। प्रत्येक पेला अद्वितीय असा होता आणि राजाच्या उदारपणाप्रमाणे राजकीय द्राक्षारस पुष्कळच होता। हे पिणे नियमानुसार होते। कोणी कोणाला आग्रह करीत नसे। प्रत्येक आमंत्रिताच्या इच्छेप्रमाणे करावे अशी राजाने आपल्या राजमहालातील सर्व सेवकांना आज्ञा केली होती। वस्ती राणीनेही राजा अहश्वेरोश याच्या राजमहालातील स्त्रियांना मेजवानी दिली। मेजवानीच्या 7व्या दिवशी राजा अहश्वेरोश द्राक्षारस प्याल्याने उल्लासित मनस्थितीत होता। तेव्हा आपल्या सेवा करत असलेल्या महुमान बिजथा हरवोना बिगथा अवगथा जेथर आणि करखस या 7 खोजांना आज्ञा केली की वस्ती राणीला राजमुगुट घालून आपल्याकडे आणावे। आपले सर्व अधिकारी व सरदार यांच्या समोर तिची सुंदरता दाखवावी अशी त्याची इच्छा होती कारण तिचा चेहरा अति आकर्षक होता। पण त्या सेवकांनी जेव्हा राणी वस्तीला राजाची ही आज्ञा सांगितली तेव्हा तिने येण्यास नकार दिला। तेव्हा राजा फार संतापला। त्याचा क्रोधाग्नी भडकला। तेव्हा काळ जाणणाऱ्या सुज्ञ मनुष्यांना राजाने म्हटले कारण कायदा आणि न्याय जाणणारे अशा सर्वांच्या संबंधी सल्ला घ्यायची राजाची प्रथा होती। आता त्यास जवळची होती त्यांची नावे कर्शना शेथार अदमाथा तारशीश मेरेस मर्सना ममुखान। हे 7 जण पारस आणि माध्य मधले अत्यंत महत्वाचे अधिकारी होते। राजाला भेटण्याचा त्यांना विशेषाधिकार होता। राज्यातले ते सर्वात उच्च पदावरील अधिकारी होते. राजाने त्यांना विचारले, राणी वस्तीवर काय कायदेशीर कारवाई करावी, कारण तिने अहश्वेरोष राजाची जी आज्ञा खोजांमार्फत दिली होती तिचे उल्लंघन केले आहे. ममुखानाने राजा व अधिकाऱ्यांसमक्ष म्हटले, वस्ती राणीने केवळ अहश्वेरोष राजाविरुद्ध चुकीचे केले नाही, पण राज्यातील सर्व सरदार व अहश्वेरोष राजाच्या प्रांतातील सर्व प्रजेविरुद्ध केले आहे. राणी वस्ती अशी वागली हे सर्व स्त्रियांना समजेल, तेव्हा त्यांना आपल्या पतीला तुच्छ मानण्यास ते कारण होईल. त्या म्हणतील, अहश्वेरोष राजाने राणीला आपल्या पुढे आणण्याची आज्ञा केली, पण तिने नकार दिला. राणीचे कृत्य आजच पारस आणि माद्य इथल्या अधिकाऱ्यांच्या स्त्रियांच्या कानावर गेले आहे. त्या स्त्रियाही मग राजाच्या अधिकाऱ्यांशी तसेच वागतील, त्यातून अनादर आणि संताप होईल. जर राजाची मर्जी असल्यास राजाने एक राजकीय फरमान काढावे आणि त्यामध्ये काही फेरबदल होऊ नये म्हणून पारसी आणि माद्य यांच्या कायद्यात ते लिहून ठेवावे. राजाज्ञा अशी असेल की वस्तीने पुन्हा कधीही राजा अहश्वेरोषच्या समोर येऊ नये, तसेच तिच्यापेक्षा जी कोणी चांगली असेल तिला राजाने पट्टराणी करावे. जेव्हा राजाच्या या विशाल साम्राज्यात ही आज्ञा एकदा जाहीर झाली की सर्व स्त्रिया आपापल्या पतीशी आदराने वागतील, लहानापासून थोरापर्यंत सर्वांच्या स्त्रिया आपल्या पतीचा मान ठेवतील. या सल्ल्याने राजा आणि त्याचा अधिकारी वर्ग आनंदित झाला. ममुखानची सूचना राजा अहश्वेरोषने अंमलात आणली. राजाच्या सर्व प्रांतात प्रत्येक प्रांताकडे त्याच्या त्याच्या लिपीप्रमाणे व प्रत्येक राष्ट्राकडे त्याच्या त्याच्या भाषेप्रमाणे त्याने पत्रे पाठवली की प्रत्येक पुरुषाने आपल्या घरात सत्ता चालवावी. हा आदेश राज्यातील प्रत्येक लोकांच्या भाषेत देण्यात आला होता.